पवित्र शास्त्र वाचन बायबल कार्यक्रम मार्कुस शुभवर्तमान अध्याय 6 मराठी मार्कुस शुभवर्तमान अध्याय 6 नासरेतकर येशूचा नाकार करतात. नंतर तो निघून स्वदेशी आला व त्याचे शिष्य त्याच्या मागे आले. मग शब्बात दिवशी तो सभास्थानात शिकवू लागला आणि पुष्कळ लोक त्याचे ऐकून थक्क होऊन बोलले, याला हे सर्व कोठून प्राप्त झाले? याला काय ही बुद्धी देण्यात आली आहे आणि याच्या हातून केवढे हे पराक्रम होतात? जो सुतार, मरियेचा पुत्र आणि याकोब, योसे, यहुदा व शिमोन यांचा भाऊ तो हाच आहे ना? आणि याच्या बहिणी येथे आपणाबरोबर आहेत ना? असे ते त्याचविषयी अडखळले. येशू त्यास म्हणाला, संदेष्टा आपला देश, आपले नातलग व आपले घर यात मात्र सन्मान पावत नाही. त्याने थोड्याशा रोग्यांवर हात ठेवून त्यास बरे केले. याशिवाय दुसरा कोणताही पराक्रम येथे त्यास करता आला नाही. त्यांच्या अविश्वासामुळे त्याला आश्चर्य वाटले. तेव्हा तो शिक्षण देत गावोगाव फिरला. 12 प्रेषितांना कामगिरीवर पाठविणे. नंतर तो 12 जणास बोलावून त्यास दोघे दोघे असे पाठवू लागला. त्याने त्यास अशुद्ध आत्म्यावरचा अधिकार दिला आणि त्यास आज्ञा केली की वाटेसाठी काठी वाचून दुसरे काही घेऊ नका. भाकरी, झुरणा किंवा कमरकशात पैसे घेऊ नका. तरी वाहना घालून चाला. 2 अंगरखे घालू नका. आणखी त्याने त्यास असे सांगितले की तुम्ही कोठेही एखाद्या घरात राहण्यास जाल तेथे त्या ठिकाणी निघाल तोपर्यंत रहा. आणि ज्या ठिकाणी लोक तुमचा स्वीकार करणार नाहीत व तुमचे ऐकणार नाहीत त्यास साक्ष व्हावी म्हणून तुम्ही तेथून निघताना आपल्या तळपायांची धूळ तेथेच झाडून टाका. त्यांनी तेथून जाऊन लोकांनी पश्चाताप करावा अशी घोषणा केली. पुष्कळ भूते काढली आणि बहुत रोग्यास तैलाभ्यंग करून बरे केले. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा मृत्यू. त्याचविषयी हेरोद राजाने ऐकले कारण त्याचे नाव प्रसिद्ध झाले होते आणि म्हटले, बाप्तिस्मा करणारा योहान मेलेल्यातून उठला आहे म्हणून त्याच्या ठाई हे पराक्रम होत आहेत. कोणी म्हणाले, हा एलिया आहे. दुसरे म्हणाले, हा संदेष्टा म्हणजे संदेष्टापैकी कोणी एक आहे. परंतु हे ऐकून हेरोद म्हणाला, ज्या योहानाचा मी शिरच्छेद करविला तो हा योहान उठला आहे. हेरोदाने स्वतः माणसे पाठवून आपला भाऊ फिलिप याची बायको हेरोदिया हिच्यासाठी योहानाला धरून बंदीशाळेत जकडून ठेवले होते कारण हेरोदाने तिचबरोबर लग्न केले होते व योहानाने त्याला म्हटले होते, तू आपल्या भावाची बायको ठेवावी हे तुला विहित नाही. याकरता हेरोदिया त्याच्याशी द्वेषभाव धरून त्याचा वध करावयास पाहत होती. परंतु तिचे काही चालेना कारण योहान धार्मिक व पवित्र पुरुष आहे हे ओळखून हेरोद त्याचे भय धरीत व त्याचे संरक्षण करीत असे. तो त्याचे ऐकून फार गोंधळात पडत असे तरी हर्षाने त्याचे ऐकून घेत असे. नंतर एक सोयीचा दिवस आला. तेव्हा हेरोदाने आपल्या जन्मदिवसाच्या उत्सवात आपले प्रधान, सरदार व गालिलातील प्रमुख लोक यास मेजवानी केली आणि हेरोदियेच्या कन्येने स्वतः आत जाऊन व नाच करून हेरोदास व त्याच्याबरोबर भोजनास बसलेल्यास खुश केले. तेव्हा राजाने त्या मुलीला म्हटले, तुला जे काही पाहिजे ते माझ्याजवळ माग म्हणजे मी तुला देईन. तो तिला शपथ वाहून म्हणाला की माझ्या अर्ध्या राज्यापर्यंत जे काही तू माझ्याजवळ मागशील ते मी तुला देईन. तेव्हा ती बाहेर जाऊन आपल्या आईला म्हणाली, मी काय मागू? ती म्हणाली, बाप्तिस्मा करणारा योहान याचे शीर माग. तेव्हा लागलेच तिने घाईने आत राजाकडे येऊन म्हटले की बाप्तिस्मा करणारा योहान याचे शीर तपकात घालून आताच मला द्यावे अशी माझी इच्छा आहे. तेव्हा राजा अति खिन्न झाला. तथापि शफतांमुळे व भोजनास बसलेल्या लोकांमुळे त्याच्याने तिला नाही म्हणवेना. राजाने लागलेच आपल्या पहारेकऱ्यातील एका शिपायास पाठवून त्याचे शीर आणावयास आज्ञा केली. त्याने बंदीशाळेत जाऊन त्याचा शिरच्छेद केला आणि शीर तपकात घालून आणून मुलीला दिले. मुलीने ते आपल्या आईला दिले. हे ऐकून त्याचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे शरीर उचलून नेऊन कबरेत ठेवले. प्रेषितांचे परत येणे. मग प्रेषितांनी येशू जवळ जमा होऊन आपण जे जे केले व शिकविले ते सर्व सांगितले. तो त्यास म्हणाला, अरण्यस्थली एकांती चला व थोडा विसावा घ्या, कारण तेथे पुष्कळ लोक येत जात असल्यामुळे त्यास जीवावयास देखील अवकाश मिळेना. तेव्हा ते मचव्यात बसून अरण्यस्थली एकांती गेले. लोकांनी त्यास निघताना पाहिले व बहुतांनी ओळखले आणि तेथल्या सर्व नगरातून लोक पायीच येऊन तिकडे धावत जाऊन त्यांच्या अगोदर पोहोचले. तेव्हा येशूने बाहेर येऊन लोकांचा मोठा समुदाय पाहिला. ज्या मेंढरास मेंढपाळ नाही त्यांच्यासारखे ते होते, म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला आणि तो त्यास बहुत गोष्टी शिकवू लागला. येशू 5,000 लोकांना जेऊ घालतो. दिवस फार उतरल्यावर त्याचे शिष्य त्याचकडे येऊन म्हणाले, ही जागा रान आहे व आता दिवस फार उतरला आहे. लोकांनी भोवतालच्या खेड्यापाड्यात जाऊन आपणाकरता खाण्यास काही विकत घ्यावे म्हणून त्यास निरोप द्या. त्याने त्यास उत्तर दिले की तुम्ही त्यास खावयास द्या. ते त्याला म्हणाले, आम्ही जाऊन 50 रुपयाच्या भाकरी विकत घेऊन त्यास खावयास द्यावा काय? तो त्यास म्हणाला, तुम्हाजवळ किती भाकरी आहेत? जाऊन पहा. पाहिल्यावर ते म्हणाले, 5 व 2 मासे. नंतर त्या सर्वांनी हिरव्या गवतावर पंक्तीपंक्तीने बसावे म्हणून त्याने त्यास सांगितले. तेव्हा ते 100-100 व 50-50 पंक्तीपंक्तीने जसे काय वाफे असे बसले. मग त्याने त्या 5 भाकरी व ते 2 मासे घेऊन वर स्वर्गाकडे पाहून आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडून त्यांना वाढावयास आपल्या शिष्याजवळ दिल्या आणि ते 2 मासे त्या सर्वास वाटून दिले. मग सर्वजण जेवून तृप्त झाले आणि त्यांनी 12 टोपल्या तुकडे उचलून नेले व माशांचेही नेले. भाकरी खाणाऱ्या मंडळीत 5,000 पुरुष होते. येशू पाण्यावर चालतो. नंतर मी लोकसमुदायास निरोप देतो आणि तुम्ही मचव्यात बसून पलीकडे बेथसैदा येथे जा असे म्हणून त्याने लागलेच शिष्यांना लावून दिले. मग त्यास निरोप देऊन तो प्रार्थना करावयास डोंगरावर गेला आणि रात्र झाली तेव्हा तो मचवा समुद्राच्या मध्यभागी होता व तो एकटाच जमिनीवर होता. त्याने त्यास वल्ही मारता मारता हैराण झालेले पाहिले, कारण वारा तोंडचा होता. नंतर सुमारे रात्रीच्या 4थ्या प्रहरी तो समुद्रावर चालत त्याचकडे आला व त्यांच्याजवळून पुढे जाण्याच्या बेतात होता. पण ते त्याला समुद्रावरून चालता पाहून हे भूत आहे असे समजून ओरडू लागले, कारण ते सर्वजण त्याला पाहून घाबरून गेले. तेव्हा तो लागलाच त्याबरोबर बोलू लागला व त्यास म्हणाला, धीर धरा, मी आहे, भिऊ नका. आणि तो त्यांच्याकडे मचव्यावर चढून गेला. तेव्हा वारा पडला व ते मनातल्या मनात फार आश्चर्यचकित झाले, कारण भाकरीची गोष्ट त्यांच्या ध्यानात आली नव्हती. त्यांचे अंत्यकरण कठीण झाले होते. गनेसरेत येथे रोग्यास बरे करणे. नंतर ते पार जाऊन गनेसरेतच्या किनाऱ्यास पोहोचले व त्यांनी मचवा बांधून ठेवला. ते मचव्यातून उतरले तेव्हाच लोकांनी त्याला ओळखले. मग ते चोहोकडे त्या अवघ्या प्रांतात धावत फिरले आणि जी मनुष्य दुखणेकरी होती त्यास बाजेवर घालून जेथे कोठे तो आहे म्हणून त्यांच्या कानिये तेथे तेथे नेऊ लागले. तो गावात नगरात किंवा खेड्यात कोठेही जाई तेथे ते दुखणेकऱ्यास बाजारात नेऊन ठेवीत आणि आपल्या वस्त्राच्या गोंड्याला मात्र स्पर्श करू द्या अशी त्याच्याजवळ विनंती करीत आणि जितक्यांनी त्याला स्पर्श केला तितके बरे झाले.